महाराष्ट्रात लवकरच MBBS ची नवीन कॉलेजेस सुरू होणार आहेत. रेडिओ सिटी 95 FM तुम्ही ट्यून केलंय, आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये जर डॉक्टर बनायचं असेल, तुम्ही आत्ता शिकत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली न्यूज आहे की लवकरच महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा वाढणार आहेत MBBSच्या प्रवेशासाठी, आणि भरपूर महाविद्यालयसुद्धा MBBSची ओपन होणार आहेत. आपण शिक्षणाविषयी बोलतोय, सो आज आपल्यासोबत आहेत बिझनेस टायटन्स अवॉर्ड ज्यांना मिळाला आहे एक्सलन्स इन हायर एज्युकेशन कॅटेगरीमध्ये, त्या डॉक्टर मंजिरी मोरे, ज्या स्वतः प्राध्यापक आहेत, प्लस त्या चेअरमनसुद्धा आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या. तर मॅडम, तुम्ही प्राध्यापक पण आहात आणि चेअरमन पण आहात, पण सुरुवातीला तुम्ही प्राध्यापक पदापासून सुरुवात केली, सो हा प्राध्यापक ते चेअरमन हा प्रवास नेमका कसा होता?
So I was working as a professor. Meanwhile, simultaneously, I was working for students also, getting so many MOUs. I was doing so much for the institute, for the growth of the institute. And that time, we international conference karat hote, tewa amcha college ni state level hi international conference ghetlel hoti, long back. So okay. That was my first international conference. And I had, manje mi sagryas international delegates na Kolhapur la anlel, that was airport facility pan available nahoti. Tar amche tewa che kulguru hote, NJ Pawar. जिओलॉजिस्ट होते आणि माझे प्राचार्य पण जिओलॉजिस्ट होते. तर आम्ही या सगळ्यांचा कॉपरेशन, आम्ही हा कॉन्फरन्स सक्सेसफुल केला. मग त्याच्यानंतर खूप सारे इंटरनॅशनल डेलिगेट्स आमच्या कॉलेजमध्ये येऊ लागले, कॉलेजची ग्रोथ व्हायला लागली, विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मदत व्हायला लागली. आणि हे करत असताना कुठेतरी आमची कौन्सिल जी आहे शिक्षण प्रसारक मंडळची, ते कॉग्निझन्स घेत होतं माझ्या कामाचं. देन दे ऑफर्ड मी अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पोस्ट. तर ती पोस्ट मी घेतली. मी कुठलंही काम मला हे नको हे पाहिजे असं कधीही मी केलं नाही, आणि जी मला जबाबदारी संस्थेनं माझ्या दिली ती मी घेतली आणि ती यशस्वी केली. त्याच्यानंतर एक 10 वर्षानंतर मग मला आमचे आदरणीय सेक्रेटरी साहेब जयकुमार देसाई ह्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं काम खूप चांगलं आहे, आणि कौन्सिल आमची जी आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुमचं काम खूप चांगलं आहे आणि तुमच्यासारखा चेअरमन आम्हाला आमच्या संस्थेसाठी पाहिजे आहे, तर तुम्ही करतच आहात प्रगती, कर हा हे पद आल्यानंतर तुम्हाला आणखीन ग्रीप येईल आणि तुम्ही फारशा गोष्टी करू शकाल, तर त्यासाठी मला चेअरमन पद दिलं. म्हणजे अगदी फ्रॉम CHB टू प्रोफेसर टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर टू चेअरमन, हा असा माझा प्रवास झालेला आहे.
तर आता शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे मंडळाची कॉलेजेस कुठे कुठे आहेत त्याबद्दल तर आम्हाला माहिती आहेच, पण याची सुरुवात कशी झाली हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. कोल्हापूरकर ऐकत राहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग मे कोल्हापूर सिटी.